नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूयात काही ठळक घडामोडी। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतात 3,250 कोटी रुपये खर्चाच्या विविध रस्ते आणि रेल्वे पायाभूत प्रकल्पांचं आज उद्घाटन केलं। मालदा रेल्वे स्थानकातून हावडा, गुवाहाटी आणि कामाख्या दरम्यान धावणाऱ्या देशातील पहिल्या वंदे भारत शयनयान रेल्वेलाही आज त्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवला। मुंबई शहर आणि उपनगरातील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी 45,000 शासकीय निवासस्थानं बांधायला आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली। तसंच चिवडी न्हावाशेवा अटल सेतूच्या टोल शुल्काला आणखी 1 वर्षभर सवलत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे। मुंबईचा महापौर कोण होणार हे शिवसेनेसोबत बसून ठरवणार आहोत, त्यात काहीही वाद नाहीत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। ते आज पुण्यात पत्रकारांशी बोलत होते। दरम्यान एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुंबईतल्या नगरसेवकांना वांद्र्यातल्या हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। मुंबईचं महापौरपद 2.5 वर्षांसाठी वाटून देण्याची मागणी शिंदे यांच्या काही नेत्यांनी भाजपाकडे केल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे। तर मुंबईत बहुमताचा आकडा पार करण्यात अपयश आलं असलं तरी मुंबईच्या महापौरपदावरची आशा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोडलेली नाही। देवाची इच्छा असेल तर मुंबईत आपला महापौर होईल असं वक्तव्य त्यांनी मुंबईत नव्यानं निवडून आलेल्या नगरसेवकांशी बोलताना केलं। पुणे महानगरपालिकेतल्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे दोन्ही पक्ष पुन्हा एकदा आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका एकत्रितपणे लढवणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी काल पुण्यात ही माहिती दिली। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।